नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत बंगालान 29 तारखेक जावपी 142 जागांच्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमाण्या टप्प्याचो प्रचार सुरू जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज पाणहाटीन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांक तेंको दिवपी रॅलीक संबोधीत केलें. पहिल्या टप्प्यान जाल्ल्या मतदानाची संख्या सकारात्मक बदल दाखयता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचेर बायलां विरोधी पक्ष असो आरोप करून बंगालान जाल्ल्या जंगल राजा खातीर एका तरणाट्या दोतर चलयेक मरण आयल्याचो दावो तांणी केलो.
21वीं सदी के बंगाल की नई गाथा लिखने जा रही है. बंगाल की हर महिला कह रही है अब नहीं सहेंगे, टीएमसी सरकार बदल कर रहेंगे. टीएमसी एक महिला विरोधी पार्टी है और बीजेपी विमेन लेड डेवलपमेंट मॉडल पर चलती है.
अस्तंत बंगालान आयुष्मान भारताची अंमलबजावणी तशेंच अन्नपूर्णा भांडार येवजणे खाला बायलांक म्हयन्याक 3000 रुपया भत्तो दिवप हांचो आसपाव आशिल्ल्या भाजपाच्या आश्वासनांचो तांणी परतून उल्लेख केलो. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे 3 खासदार राघव चड्डा, संदीप पाठक आनी अशोक मित्तल हांणी पक्षांतल्यान भायर सरपाची घोषणा केल्या. तांच्या ह्या निर्णयाक लागून आम आदमी पक्षान व्हड आळखळ निर्माण जाल्या. नवी दिल्लीन प्रसारमाध्यमांक माहिती दितना खासदार राघव चड्डा हांणी आपूण हेर आप खासदारा वांगडा भाजपान येतले अशें जाहीर केला. राज्यसभेचे आम आदमी पक्षाचे 2/3 वांगडी भाजपान विलीन जातले अशें थारायल्याचें चड्डा हांणी फुडें सांगलें. भ्रश्टाचार सोपोवपाचें उत्तर दिवन तयार जाल्लो आम आदमी पक्ष आतां भ्रश्टाचारी आनी तडजोड करपी व्यक्तींच्या हातान आसा असो आरोप चड्डा हांणी केलो. आनी प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणाखाला देशा खातीर एकटा येवन वावुरतले अशें सांगलें. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेन पयल्या टप्प्याचे मतदान जाले उपरांत भारतीय जनता पक्ष बळिश्ट कामगिरी करपाचे वाटेर आसा असो दावो केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी केला. कलकत्त्याच्या न्यू टाउनांत पत्रकार परिशदेन उलयतना तांणी म्हळें, पहिल्या टप्प्याच्या वेंचणुकेन 152 जाग्यांतल्यान भाजपाक 110 परस चड जागो मेळपाची शक्यताय आसा. पहिल्या टप्प्यान 92% मतदान जाल्ल्यान मतदारांक परबी दिवन लोकशाय खातीर हे एक सकारात्मक लक्षण आसा अशें घरमंत्री अमित शाह हांणी सांगलें.
16 जिल्हो की 52 सीटों पर 92.98% मत निश्चित रूप से बताता है कि दीदी जाने वाली है और भाजपा आने वाली है. भय जाने वाला है और भरोसा आने वाला है.
देशभरान एलपीजीची पुरवण सुरळीत आसा आनी खंयच्याय वितरकाचेर पुरवण खंडीत झाल्याची माहिती मेळ्ळी ना अशें सरकारान सांगला. नव्या दिल्लीन जाल्ल्या आंतर मंत्रालयीन पत्रकार परिशदेन उलोवप करतना अस्तंत आशियातल्या बदलत्या परिस्थिती मुखार घरगुती एलपीजी पुरवण कसलोच व्यत्यय येनासतना चालू उरची हाचे खातीर सरकार प्रयत्न करता अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची सचीव सुजाता शर्मा हांणी सांगलें. एलपीजी सिलिंडराची होम डिलिव्हरी करपाच्यो सुविधा सुरू आसा अशें सांगून तांणी गिरायकांक वितरकांच्या दुकानाचेर गर्दी करपाचें टाळप असो सल्लो दिला. पणजेच्या दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागातल्या पॅनला खातीर निवड प्रक्रिया सुरू झाल्या. संपादकीय सहाय्यक, वृत्त निवेदक, सीजी संचालक आणि वेब असिस्टंट या 4 पदां खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यकाची पिराय ही 25-50 वर्सां भितर आसप गरजेचें आसा. तशेंच मान्यताय मेळिल्ल्या विद्यापीठा कडल्यान पत्रकारितेन पदवी अगर डिप्लोमा सयत 3 वर्सांचो अणभव गरजेचो थारतलो. वृत्त निवेदकाच्या पदा खातीर अर्ज करपी उमेदवाराची पिराय ही 25-50 वर्सां भितर आसपाक जाय. अर्ज करपी मनशा लागी पदवी तशेंच कोंकणी भाषेचें गिन्यान आसप गरजेचें आसा. सीजी संचालक ह्या पदा खातीर अर्ज करपी उमेदवाराची पिराय ही 21-50 वर्सां जाल्यार उमेदवारा कडेन 12वी मेरेन शिक्षण तशेंच कंप्युटराचें गिन्यान आसप गरजेचें आसा. वेब असिस्टंट ह्या पदा खातीर अर्ज करपी अर्जदाराची पिराय 21-50 वर्सां आसची, पत्रकारितेन पदवी तशेंच दृश्य श्राव्य आनी नव्या माध्यम पद्दतीचो अणभव गरजेचो थारतलो. ह्या पदां खातीर अर्ज करपाची निमाणी तारीख 30 एप्रील 2024 अशी आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान सोमार मेरेन राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतायेची लार येतली असो अदमास काढला. जाल्या आयज क्रिकेट सर्तीन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स या पंगडामधी एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर सांजे 7:30 सामनो जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र आयकात फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.